आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा भागावरवी मोनाली प्रभू तुमका राष्ट्रीय खबरो दिता. विकसित भारताच्या दिकेन देशाच्या वाटचालीन महाराष्ट्रान फुडाकार घेवपाक जाय अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. हे दृश्टीकोणा अनुरूप सध्या राज्यांत जायते आधुनीक मुळाव्या साधन सुविधांचे प्रकल्प चालू आसा अशें तांणी म्हळें. मराठवाड्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेचणूक रॅलींत उलयतना तांणी म्हळें, या वाठारा खातीर 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करार जाल्या आनी मराठवाड्यान 45,000 कोटी मायज मोलाचे प्रकल्प सुरू आसात. तांणी पालकी महामार्ग आनी मराठीक अभिजात भाशेचो दर्जो दिल्ल्याचो उल्लेख केलो. उपमुखेलमंत्री आनी राष्ट्रवादीचे फुडारी अजित पवार हांणी दिंडोरींत रॅलींत उलोवप केले. राष्ट्रवादी SP अध्यक्ष शरद पवार पुणे जिल्ह्यात प्रचार करतात. शिवसेना UBT प्रमुखांनी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीकोंडान सभेंत उलोवप केले. डॉमिनिकान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां आपलो सर्वोच्च राष्ट्रीय सम्मान डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर दिवपाची घोषणा केल्या. COVID-19 महामारीच्या काळांत डॉमिनिकाक मदत केल्ले खातीर आनी भारत आनी डॉमिनिका हांचे मदली भागीदारी घटमूट करपाक योगदान दिल्ले खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां हो सन्मान प्रदान करतले. डॉमिनिकाचे राष्ट्राध्यक्ष सिल्वानी बर्टन हो पुरस्कार ह्या म्हयन्याच्या 19 ते 21 मेरेन गियानाच्या जॉर्ज टाउनांत जावपा आशिल्ल्या इंडिया कॅरिकॉम शिखर परिशदे वेळार भेटयतल्यो. डॉमिनिकाच्या प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयान दिल्ल्या माहिती प्रमाण भारतान 2021 कोविड महामारीच्या काळांत डॉमिनिकाक ॲस्ट्राझेनेका COVID-19 लसीचे 70,000 डोस दिल्ले. नवी दिल्लीन भारत मंडपमान 43व्या भारत आंतरराष्ट्रीय वेपार मेळाव्याची सुरवात झाल्या. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी 14 दिसांच्या कार्यावळीचे उक्तावण केले. अनुच्या मेळाव्याचो विशय आसा विकसित भारत @2047. अंदू फोकस राज्य झारखंड जाल्यार बिहार आनी उत्तर प्रदेश ही भागीदार राज्यां आसात. अंदू चीन, इजिप्त, इराण, दक्षिण कोरिया, थायलंड, तुर्की, संयुक्त अरब अमिरात सयत 11 देश ह्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यान वांटो घेतात. 18 नोव्हेंबर मेरेन मेळाव्याचे पयले 5 दीस वेपारा खातीर उक्ते आसतले. ते उपरांत 27 नोव्हेंबर मेरेन सर्वसामान्या खातीर उक्ते आसतले. मेळाव्याचे उक्तावण करतना पियुष गोयल हांणी वर्साक 2 फावटी अश्यो कार्यावळी घडोवन हाडपाची गरज उक्तायली. झारखंडान विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या पांवड्या खातीर प्रचार नेटान सुरू आसा. NDA आनी INDIA ह्या दोनूय आघाडींचे फुडारी मतदारांक आकर्षित करपा खातीर वेगवेगळ्या मतदारसंघांनी बसका घेतात आनी रॅली करतात. भाजपचे वरिश्ठ फुडारी आनी उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी धनबादान जाल्ल्या वेंचणुकेचे बसकेंत उलोवप केले. RJD, AJSU आनी दाव्या पक्षांचे फुडारी राज्याच्या वेगवेगळ्या भागांनी वेंचणूक रॅलींनी उलोवप करतले. ह्या म्हयन्याच्या 20 तारखेक दुसऱ्या पांवड्यान मतदान जातले जाल्यार मतमेजणी 23 नोव्हेंबराक जातली. महाराष्ट्रान विधानसभा वेंचणुके खातीरचो प्रचार तेंगशेर पावला. सगळ्या मुखेल राजकीय पक्षांचे वरिश्ठ फुडारी आपापल्या उमेदवारांच्या समर्थनान वेगवेगळ्या सुवातींनी प्रचार करतात. भाजपचे वरिश्ठ फुडारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज प्रचार करता. त्याचबरोबर काँग्रेस फुडारी राहुल गांधी हे वेंचणूक प्रचार करतात. डिजिटल व्यवहार सक्षम करपा खातीर सरकार डिजिटल भौशीक मुळाव्या साधन सुविधांमध्ये गुंतवणूक करता असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी आज सांगले. कर्नाटकांतल्या धर्मस्थला लागसार जाल्ल्या कार्यावळींत ते उलयताल्यो. हाका लागून लाभार्थ्यां मेरेन निधी पावपाक मजत जातली आनी गांवगिऱ्या अर्थवेवस्थेक चालना मेळटली अशें तांणी म्हळें. 2047 मेरेन देशाच्या विकसित भारत जावपाच्या प्रवासांत बायलांचे नेतृत्व महत्वाचे अशें अर्थमंत्र्यांनी म्हळें. शेती, भलायकी आनी शार उदरगत ह्या मळार कृत्रीम बुद्धिमत्तेचो वापर करपा खातीर मंत्रीमंडळान हालींच 3 उत्कृश्टताय केंद्रां स्थापन करपाचो निर्णय घेतला अशें निर्मला सीतारामन हांणी सांगलें. माहिती आनी प्रसारण मंत्रालयाचे वरिश्ठ अर्थीक सल्लागार रविंद्र कुमार जैना हांणी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं अधिकाऱ्यांक सामुहीक स्वच्छता सोपूत दिलो. ह्या वेळार आकाशवाणीचे महासंचालक डॉ प्रज्ञा पालीवाल गौर, अतिरिक्त महासंचालक L. मधुनाग आनी हेर वरिश्ठ अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीत आकाशवाणी भवनांत स्वच्छता सोपूत घेतलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.